आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जुन्या लोकांना तातडीनं घरं देणं तसंच नवीन प्रकल्पांकरता मुबलक घरं उपलब्ध होण्यासाठी हाऊसिंग स्टॉक निर्माण करण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा। बार्टी सारथी यासारख्या संस्थांच्या योजनांसाठी मार्गदर्शक तत्व निश्चित करण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन। अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना विविध मुद्द्यांवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका। राज्यातल्या रस्त्यांच्या कामांसाठी 1.5 लाख कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची माहिती। आणि अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीनं देण्यात येणारा डॉ पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर। आता सविस्तर बातम्या। जुन्या लोकांना तातडीनं घरं देणं तसंच नवीन प्रकल्पांकरता मुबलक घरं उपलब्ध होण्यासाठी हाऊसिंग स्टॉक निर्माण करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत केली। समाजातील गरीब गरजू घटकांना जसं गिरणी कामगार डबेवाले माथाडी इत्यादींना घरं देण्याचं धोरण शासनानं स्वीकारलेलं आहे। या सर्वांना वेळेवर घरं देता यावी यासाठी मोठ्या प्रमाणात राज्यस्तरावर हाऊसिंग स्टॉकची आवश्यकता लागणार आहे आणि म्हणूनच याबाबतीत निर्णय घेण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। याशिवाय अन्य महत्वाच्या घोषणा देखील शिंदे यांनी विधान परिषदेत केल्या।
नवी मुंबईतील सिडकोच्या वेगवेगळ्या प्रवर्गातील घरांसाठी सिडकोनं जे दर निश्चित केले होते त्यामध्ये थेट 10% कपात करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे केली। या निर्णयामुळे आता ही घरे पूर्वीपेक्षा स्वस्त दरात उपलब्ध होतील। त्याचप्रमाणे मुंबईतील झोपडी खरेदी विक्रीच्या तांत्रिक अडचणीत अडकलेल्या नागरिकांसाठी SRA अभय योजनेची मुदत आता December 2026 पर्यंत वाढविण्याची घोषणा देखील शिंदेंनी विधान परिषदेत केली। सर्वोच्च न्यायालयानं नुकत्याच दिलेल्या निकालानंतर राज्यातील 6 लाख शिक्षकांना शिक्षक पात्रता TET द्यावी लागणार आहे। त्या धर्तीवर शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यास विधी विभागाला सांगण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली। त्याचप्रमाणे शिक्षकांची अशैक्षणिक कामातून सुटका व्हावी आणि त्यांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये अशा सूचना प्रधान सचिवांना देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं। केंद्र शासनानं दिनांक 31/12/2025 पर्यंत कापसावरील 11% आयात शुल्क माफ केलं असून हंगाम 2025-26 मध्ये किमान आधारभूत योजनेअंतर्गत सोयाबीन उडीद मूग आणि कपास हमी भाव खरेदी सुरू करण्यात आली आहे। किमान आधारभूत योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी संपूर्ण प्रसिद्धी करत असल्याचं मंत्री अजय कुमार रावल यांनी सांगितलं। याशिवाय यंदा कापूस खरेदी केंद्र 168 पर्यंत वाढविण्यात आली असून 156 केंद्र कार्यान्वित असल्याचंही रावल यांनी सांगितलं। आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी नम्रता फलके।
ब्रह्मपुरी पोलीस स्थानकातील उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांना तातडीनं निलंबित करावं अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली। वाळू तस्करी प्रकरणात नियमबाह्य कारवाया आणि आर्थिक व्यवहारांचे आरोप करत वडेट्टीवार आक्रमक झाले आणि दीर्घेमध्ये उतरून कारवाईची मागणी केली। यावर गृहराज्यमंत्री यांनी संबंधित अधिकाऱ्यांविरोधात विभागीय चौकशी सुरू असून चौकशी पूर्ण झाल्यानंतर राकेश जाधव यांना पदावरून हटवण्यात येईल अशी घोषणा केली। ऐकूया आजच्या विधानसभा कामकाजाचा वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून।
TRTI, बार्टी, सारथी, महाज्योती आणि अमृत या स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ अधिकाधिक गरजू आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा महायुती सरकारचा उद्देश असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली। योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता, स्पष्ट निकष आणि मार्गदर्शक तत्वे निश्चित केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना प्राधान्याने मदत केली जाईल असंही ते म्हणाले। 30 मार्चपर्यंत जास्तीत जास्त निधी वितरित करण्याचा प्रयत्न असून उर्वरित निधी नियमित अर्थसंकल्पातून देण्यात येईल असं आश्वासन पवार यांनी सभागृहात दिलं। दिनांक 30 ऑक्टोबर 2018 शासन निर्णयानुसार अनुदानित महाविद्यालयातील रिक्त पदांपैकी 40% सहाय्यक प्राध्यापकांची पदे भरण्यास मान्यता देण्यात आली होती। त्यापैकी 3086 पदे भरण्यात आलेली असून उर्वरित 494 पदाच्या भरतीची प्रक्रिया सुरू असल्याचं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत सांगितलं। या संदर्भातील प्रश्न आमदार प्रज्ञा सातव यांनी विचारला होता। 11918 सहाय्यक प्राध्यापक पदे रिक्त असून त्यापैकी 5012 पदांच्या भरतीस वित्त विभागाची मान्यता मिळाली आहे। राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील 1422 रिक्त पदांपैकी 622 पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली असून उर्वरित पदांसाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे अशी माहिती मंत्र्यांनी दिली। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील 3 वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येचा प्रश्न आज सभागृहात चर्चेला गेला। हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून विशेष वकील लावला जाईल आणि गुन्हेगारांवर वचक बसेल यासाठी शासन प्रयत्न करेल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। याबाबत सुहास कांदे, अतुल भातखळकर, दादाजी भुसे, किशोरप्पा यांनी प्रश्न विचारले। दरम्यान शिवराज विश्वनाथ पाटील चाकूरकर यांच्या निधनाबद्दल विधानसभेत शोक प्रस्ताव मांडण्यात आला।
राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं पाप महायुती सरकारचं आहे अशी टीका अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर बोलताना काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली। राज्यातील विविध गंभीर समस्यांवरून सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका करत शेतकरी आत्महत्या, कृषी क्षेत्रातील निधीचा अपव्यय, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, महिला आणि बालकांवरील वाढते अत्याचार तसंच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला।
कुठलीही योजना सक्षमपणे राबवण्यासाठी किमान शेत बाकी सोडून द्या, पण शेतकऱ्यासाठी असलेला बजेट तरी पूर्ण करा. आज 2.5 महिने शिल्लक आहेत. 2.5 महिने शिल्लक असताना 34% कृषीच्या बजेटचा जर खर्च होत असेल तर शेतकऱ्याच्या संदर्भात आपली भूमिका त्या बळीराजाला मारण्याची आहे, बळीराजाला संपवण्याची आहे, हे या ठिकाणी अध्यक्ष महोदय दिसून येत आहे. राज्यात किमान दररोज 8 शेतकरी आत्महत्या करतोय. 1 जानेवारी 2025 ते 31 ऑगस्ट 2025 या 8 महिन्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये 1183 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तरी अंतर्मुख करून आपल्याला याचा विचार करावा लागेल. पॅकेजची घोषणा झाली पण शेतकऱ्यांच्या पदरात फक्त 8,500 रुपये पडले.
नागपूरमध्ये हलबा समाजाचं आंदोलन गेल्या 2 दिवसांपासून उग्र झालं आहे. कोष्टी हा व्यवसाय मान्य करून हलबा जातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं या मागणीसाठी हलबा समाज बांधव गेल्या 7 दिवसांपासून उपोषणावर आहेत. सरकारकडून दखल न घेतल्यानं आंदोलकांनी जलसमाधीचा इशारा दिला होता, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आंदोलकांना ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. महाराष्ट्रातील रस्त्यांच्या कामांसाठी 1.5 लाख कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. हे काम पुढल्या 3 महिन्यात सुरू होईल असं ते म्हणाले. विधान परिषदेच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते आज नागपुरात विधानभवन परिसरात उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ 16,318 कोटी रुपयांचा पुणे ते संभाजीनगर महामार्ग बांधणार असून यासाठीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली आहे. या मार्गामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर मधलं अंतर 2 तासांनी तसंच नागपूर ते छत्रपती संभाजीनगर मधलं अंतर 2.5 तासांनी कमी होईल असं गडकरी म्हणाले. त्याचप्रमाणे सध्याच्या मुंबई पुणे द्रतगती मार्गाला समांतर असणाऱ्या 15,000 कोटी रुपये खर्चाच्या द्रतगती मार्गामुळे दोन्ही शहरातलं अंतर 1.5 तासांनी कमी होईल असंही गडकरी यांनी सांगितलं. अमरावती इथल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीनं देण्यात येणारा प्रतिष्ठेचा डॉ पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर झाला आहे. राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी आज अमरावती इथं पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आयोजित महोत्सवात विदर्भातील शेतकऱ्यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. 1 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असं या दोन्ही पुरस्कारांचं स्वरूप आहे. तर 5 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराचं स्वरूप आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज नागपूरच्या विधानभवनात माध्यमांशी संवाद साधला. महायुतीमध्ये पक्षाला त्याच्या ताकदीप्रमाणे जागा मिळाव्यात, ज्या भागात रिपब्लिकन पक्षाचा प्रभाव आहे तिथं निवडणूक लढवण्याची संधी द्यावी अशी भूमिका त्यांनी मांडली. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी जनतेनं पुढे येऊन संघर्ष करणं आवश्यक असल्याचंही आठवले यांनी सांगितलं. संसदेवर दहशतवादी हल्ला झालेला आज 24 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त या हल्ल्यात शहीद झालेल्यांना देश श्रद्धांजली वाहत आहे. 2001 मध्ये झालेल्या या हल्ल्यात संसदेचं रक्षण करताना हौतात्म्य पत्करलेल्या सुरक्षा रक्षकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी श्रद्धांजली वाहिली. या शूरवीरांनी दाखवलेलं धैर्य, साहस आणि समर्पणाला राष्ट्र अभिवादन करत आहे. त्यांची कर्तव्यनिष्ठा देशाच्या राष्ट्रभावनेला सदैव मार्गदर्शन करत राहील असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हवामान. विदर्भात आज गोंदिया इथं 9.2° सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. नागपूर आणि भंडारा इथं 10, यवतमाळ इथं 10.5 तर अमरावती इथं 10.9° सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. दुबई इथं काल झालेल्या 19 वर्षांखालील युवकांच्या आशिया क्रिकेट चषक स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात भारतानं संयुक्त अरब अमिरातीचा 234 धावांनी पराभव केला. भारताचा पुढील सामना उद्या पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जुन्या लोकांना तातडीनं घरं देणं तसंच नवीन प्रकल्पांकरिता मुबलक घरं उपलब्ध होण्यासाठी हाऊसिंग स्टॉक निर्माण करण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. बार्टी सारथी सारख्या संस्थांच्या योजनांसाठी मार्गदर्शक तत्व निश्चित करण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन. अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना विविध मुद्द्यांवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका. राज्यातल्या रस्त्यांच्या कामांसाठी 1.5 लाख कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची माहिती. आणि अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीनं देण्यात येणारा डॉ पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.